लस किंवा कोविड 19 ची लस पूर्ण देश लढत आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही. त्याच्याशी भेदभाव नका करू, त्याची काळजी घ्या आणि या रोगापासून वाचण्यासाठी जी आपली ढाल आहे, जसे आमचे डॉक्टर, आरोग्य कर्मी, सफाई कर्मचारी, पोलीस आदि, त्यांचा सन्मान करा, त्यांना पूर्ण सहयोग द्या. घ्या काळजी या योद्ध्यांची. तेव्हाच प्रत्येक स्थितीत बेचिंग एल कोरोनाशी. अधिक माहितीसाठी स्टेट हेल्पलाईन नंबर 02026127294 किंवा सेंट्रल हेल्पलाईन नंबर 1075 वर कॉल करा. भारत रेकॉर्ड द्वारा लोकहितामध्ये प्रस्तुत. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात